नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशाच्या उपराष्ट्रपती पदाची शपथ सीपी राधाकृष्णन यांच्याकडून ग्रहण. राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठीचं आरक्षण जाहीर. विद्यापीठ आणि महाविद्यालयातल्या तासिका तत्वावरील 794 प्राध्यापकांचे प्रस्ताव मार्गी. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 73.54 कोटी रुपये नुकसान भरपाई जाहीर. आणि फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेती दिव्या देशमुखला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश. आता सविस्तर बातम्या. माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदाची त्यांना शपथ दिली.
आय चंद्राभिराम पोन्नुस्वामी राधाकृष्णन
डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ अँड अलिजियन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एज बाय लॉ एस्टॅब्लिश्ड and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter.
या शपथ ग्रहण सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, जगदीप धनखड, एम व्यंकय्या नायडू, मोहम्मद हमीद अन्सारी हे 3 माजी उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य यावेळी उपस्थित होते. शपथविधीनंतर राधाकृष्णन यांनी संसद परिसरात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केलं, तसंच राजघाट इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. राधाकृष्णन यांनी काल महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सध्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमेरिकेतल्या स्टेट ऑफ आयोवा सोबत राज्य शासनानं आज एक सामंजस्य करार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कृषी तसंच कृषी तंत्रज्ञान या क्षेत्रात दोन्ही राज्य काम करतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आयोवा जे राज्य आहे हे अमेरिकेमध्ये कृषी क्षेत्रातलं सर्वात प्रगत राज्य आहे. त्याला अमेरिकेची फूड बास्केट म्हणून देखील ओळखलं जातं आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्येही ते अतिशय स्ट्रॉंग आहे आणि म्हणून विशेषतः कृषी आणि कृषी तंत्रज्ञान ज्यामध्ये AI असेल, ज्यामध्ये मेकनायझेशन असेल, अशा विविध गोष्टींवर एकत्रित काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि याकरता त्यांची एक युनिव्हर्सिटी आणि आपलं कृषी विद्यापीठ हे एकत्रितपणे काम करतील आणि बेस्ट टेक्नॉलॉजीज या भारतामध्ये कशा आणता येतील त्याचा प्रयत्न आपण करू.
राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी आज जाहीर करण्यात आली. यादीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद सर्वसाधारण, जालना नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी राखीव, बीड अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव, परभणी अनुसूचित जाती, हिंगोली नागरिकांचा मागास प्रवर्ग, नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव, तर लातूर आणि धाराशिव जिल्हा परिषद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे. मराठा आरक्षण देताना सर्व मराठ्यांना ओबीसी कोट्यात आणणं ही बाब आपल्याला मान्य नसल्याचं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान रेणापूर तालुक्यात वांगदरी गावातल्या भरत महादेव कराड या आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भुजबळ यांनी आज भेट घेऊन कुटुंबाचं सांत्वन केलं. मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावं, मात्र ते ओबीसी प्रवर्गातून देऊ नये आणि राज्य सरकारनं जारी केलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील 3 सप्टेंबर रोजीचा GR रद्द करावा या मागणीसाठी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. मराठवाड्यातील बंजारा अर्थात लमाण समाजाला हैदराबाद स्टेट गॅझेटियरनुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा देण्याची मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत त्यांनी एक निवेदन सादर केलं. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात याच गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला, याकडे खासदार रवींद्र चव्हाण यांनी या निवेदनातून लक्ष वेधलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावरील 794 प्राध्यापकांचे प्रस्ताव मार्गी लावण्यात आले असून उर्वरित 155 प्रस्ताव येत्या 2 ते 3 दिवसात मार्गी लावले जाणार आहेत. उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांनी ही माहिती दिली. सीएचबी तासिका तत्वावरील अध्यापकांची प्रत्येक वर्षी नियुक्ती करण्यासंदर्भात 17 ऑक्टोबर 2022 शासन निर्णयाद्वारे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मात्र विद्यापीठांच्या स्तरावर प्रस्ताव प्रलंबित असल्याचं उच्च शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आल्याचं देवळाणकर यांनी सांगितलं. यंदाच्या जून ते ऑगस्ट दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 73.54 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला. 84,000 अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे. कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेज देण्याची मागणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. या मागण्यांसाठी आमदार चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशीही संवाद साधला. सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात गेले 2 दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. वस्तू आणि सेवा कर जीएसटी पुनर्रचनेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील करात मोठी कपात होणार आहे. येत्या दसरा दिवाळीला या वस्तूंची खरेदी नियोजित असलेल्या ग्राहकांना याचा मोठा लाभ होईल असा विश्वास छत्रपती संभाजीनगर इथले विक्रेते पंकज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.
गव्हर्नमेंटने जे जीएसटीचे रिफॉर्म्स केले त्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 3 कॅटेगरीमध्ये त्याचा मेजर इम्पॅक्ट आलेला आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम सर्व प्रकारचे एअर कंडिशनर जे पहिले 28% होते ते 18% येणार आहेत. नंतर 43 इंचेस आणि त्याच्या वरची साईजचे जे सगळे टीव्ही आहेत एलईडी टीव्ही ते सगळे 28 मधले 18 येणार आहेत. आणि डिश वॉशर एक कॅटेगरी होती ते पण 28 ते 18 येणार आहेत. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. ते आता येणाऱ्या सणवारामध्ये येणाऱ्या जे दसरा दिवाळीमध्ये त्याचा खूप भक्कम इम्पॅक्ट होणार आहे आणि बाजारपेठेमध्ये रिक्वायरमेंट तयार होणार आहे. त्याच्यामुळे निश्चितच याचा जे विक्रीवर आहे खूप मोठा परिणाम होणार आहे.
लोकसहभाग पारदर्शकता आणि समान संधी यांच्या जोरावर प्रत्येक गाव आत्मनिर्भर सुसंस्कृत आणि प्रगत होईल असं प्रतिपादन आमदार नारायण कुचे यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत आज ते बोलत होते. विकासाच्या विविध मुद्द्यांवर आमदार कुचे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबिरं, पर्यावरण पूरक आणि शून्य कचरा उत्सव आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या कालावधीत विशेष ग्रामसभांचं आयोजन करून स्वच्छ सुजल गाव घोषित करण्याचं उद्दिष्ट नांदेड प्रशासनाच्या वतीनं निश्चित करण्यात आलं आहे. उझबेकिस्तान इथं सुरू असलेल्या फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत महिला विश्वविजेती दिव्या देशमुखला या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला असून तिचा सामना थेट 8व्या फेरीत भारताचाच ग्रँडमास्टर डी गुकेश याच्याशी होणार आहे. दरम्यान डी गुकेशला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उरलेले सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरीन यानं इराणच्या परहम मकसूदलू याच्यावर विजय मिळवला आहे. परभणी जिल्ह्यात आज सकाळपासूनच विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेती पिकं पाण्याखाली गेल्यानं काढणीला आलेले उडीद मूग तसंच सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होत आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळा तसंच मदरशांमधील 5 ते 15 वयोगटातील बालकांसाठी 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत मोफत गोवर आणि रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्व निवासी आश्रमशाळा तसंच सर्व मदरशांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं केलं आहे. पैठणचं जायकवाडी धरण पूर्ण भरलं असून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाचे 12 दरवाजे अर्धा फूट उघडून 6,200 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. विभागात सिद्धेश्वर धरणातून सध्या 8,224 तर इसापूर धरणातून 3,500 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. हवामान. राज्यात आज विदर्भ, मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव तसंच बीड जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशाच्या उपराष्ट्रपतीपदाची शपथ सीपी राधाकृष्णन यांच्याकडून ग्रहण. राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीचं आरक्षण जाहीर. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 73.54 कोटी रुपये नुकसान भरपाई जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.